आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंतराळ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचं जगभरात कौतुक होत असल्याचं पंतप्रधानांच्या मन की बात मधून प्रतिपादन। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची दिल्लीत सांगता। अभिजात मराठी भाषेला उचित वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही। छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ पॅरिसला रवाना। ज्येष्ठ साहित्यिक अनंत भावे यांचं पुण्यात निधन। आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय। आता सविस्तर बातम्या। अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारत करत असलेल्या प्रगतीचं जगभरात कौतुक होत असून या क्षेत्रातला युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून काल त्यांनी जनतेशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 119वा भाग होता। आपल्या भाषणात इस्रोच्या अभिमानास्पद कामगिरीचा त्यांनी आढावा घेतला। इस्रोनं गेल्याच महिन्यात 100वं रॉकेट प्रक्षेपित केल्याचं सांगून अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। ते म्हणाले,
पिछले महिने देश इस्रो के 100वें रॉकेट की लॉन्चिंग के साक्षी बने हैं। ये केवल एक नंबर नहीं है बल्कि इससे स्पेस साइंस में नीत नई ऊंचाइयों को छूने के हमारे संकल्प का भी पता चलता है। लॉन्च व्हीकल का निर्माण हो, चंद्रयान की सफलता हो, मंगलयान हो, आदित्य L1 या फिर एक ही रॉकेट से एक ही बार में 104 सैटेलाइट्स को स्पेस में भेजने का अभूतपूर्व मिशन हो, इसरो की सफलताओं का दायरा काफी बड़ा रहा है। बीते 10 वर्षों में ही करीब 460 सैटेलाइट्स लॉन्च की गई है और इसमें दूसरे देशों की भी बहुत सारी सैटेलाइट शामिल है।
येत्या काही दिवसात साजरा होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचं स्मरण करून देत मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणं आवश्यक असल्याचं मोदी यांनी सांगितलं। वैज्ञानिक म्हणून एक दिवस ही संकल्पना त्यांनी मांडली। नागरिकांनी आपल्या सोयीचा दिवस निवडून त्या दिवशी एक शास्त्रज्ञ एक वैज्ञानिक म्हणून जगून पाहावं। संशोधन प्रयोगशाळा तारांगण किंवा अंतराळ संशोधन केंद्रांना भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। आगामी महिला दिनाच्या निमित्तानं नारी शक्तीचा गौरव करताना स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणाऱ्या संविधान सभेतील राष्ट्रीय ध्वजधारक हंसा मेहता यांच्या आवाजातली ध्वनिपीत पंतप्रधानांनी ऐकवली। यंदाच्या महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी एका दिवसासाठी आपण आपली समाज माध्यम खाती देशातल्या काही प्रेरणादायी महिलांकडे सोपवणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले।
इस बार महिला दिवस पर मैं एक ऐसी पहल करने जा रहा हूं जो हमारी नारी शक्ति को समर्पित होगी। इस विशेष अवसर पर मैं अपने सोशल मीडिया अकाउंट उनको देश की कुछ इंस्पायरिंग वुमेन को एक दिन के लिए सौंपने जा रहा हूं। 8 मार्च को वो अपने कार्यों और अनुभवों को देशवासियों के साथ साझा करेंगी।
उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंचं त्यांनी अभिनंदन केलं। एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनण्यासाठी भारताला लठ्ठपणाच्या समस्येवरही मात करावी लागेल असं पंतप्रधान म्हणाले। आपल्या देशातल्या वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेचा उल्लेख करत आपल्या संस्कृतीतील निसर्ग आणि वन्यजीवांचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं। देशात सध्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं वेगळेपण त्याला मिळत असलेला सकारात्मक अभिप्राय याबाबत पंतप्रधानांनी माहिती दिली। दिल्लीत गेले 3 दिवस सुरू असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल झाली। संमेलनाध्यक्ष डॉ तारा भवाळकर, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते। मराठी भाषेला अपेक्षित वैभव मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. दिल्लीत राहणाऱ्या मराठी माणसांना बोलता भेटता यावं यासाठी स्थान निर्माण केलं जाईल, त्यासाठी अर्थसंकल्पात घोषणा केली जाईल असं पवार यांनी सांगितलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,
मराठी ज्ञान भाषा झाली पाहिजे, मराठीची उपयुक्तता वाढली पाहिजे. आपली भाषा केवळ अभिजात राहून चालणार नाही तर ती बहुजात आणि बहुज्ञातही व्हायला पाहिजे. त्यासाठी आधुनिक विषय ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, विद्या मराठीतून शिकवणं आवश्यक आहे. मराठी भाषेला अपेक्षित वैभव प्राप्त करून देण्यासाठी जे काही करावं लागेल ते हे महाराष्ट्राचं राज्य शासन निश्चितपणे करेल.
मराठीचा वापर सर्वच पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर होणं आवश्यक आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
गेल्या काही वर्षात एक खूप सकारात्मक गोष्ट होती आहे, सोशल मीडियामुळे फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब अशा सगळ्याच माध्यमांवर मराठी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर होतोय. त्यामुळे आता मराठी भाषेच्या अस्तित्वाची आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही, फक्त ते टिकून ठेवणं आणि त्यासाठी साहित्य, चित्रपट, नाटक अशा सर्व माध्यमांना आपण मोठं केलं पाहिजे.
दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज अध्यासन केंद्र लवकरच होईल असं उदय सामंत यांनी सांगितलं. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि पुण्यातल्या सरहद संस्थेनं आयोजित केलेल्या या संमेलनात 3 दिवस विविध विषयांवरचे परिसंवाद, चर्चासत्र, कवी संमेलन आदी कार्यक्रम झाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा, क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ waves.org.
बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 ते 26 मार्च या कालावधीत मुंबईत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला जाईल. विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. 12 शिवकालीन गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी आवश्यक नामांकन मिळालं आहे. नामांकनानंतर अंतिम यादीत या गडकिल्ल्यांचा समावेश व्हावा यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ विश्व वारसा समितीसमोर पॅरिस इथं तांत्रिक सादरीकरण करणार आहे. या शिष्टमंडळात अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे. ज्येष्ठ साहित्यिक, वक्ते आणि दूरदर्शनवरील वृत्त निवेदक अनंत भावे यांचं काल पुण्यात निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. वृत्तपत्रातील स्तंभलेखन कथासंग्रहाबरोबरच त्यांनी विपुल प्रमाणावर बालसाहित्याचं लेखन केलं. अग्गड हत्ती, तग्गड बंब, अज्जब गोष्टी, गज्जब गोष्टी यांसारखी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. 2013 बालसाहित्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या पार्थिव देहावर काल संध्याकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. क्रिकेट. दुबईमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं सर्वबाद 241 धावा केल्या तर प्रत्युत्तरादाखल 45 चेंडू राखत विराट कोहलीच्या संयमी शतकाच्या आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं हे उद्दिष्ट केवळ 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. पाकिस्तानकडून सौद शकीलनं 62 धावा केल्या, भारताकडून कुलदीप यादवनं 3 तर हार्दिक पांड्यानं 2 बळी घेतले. या सामन्याद्वारे विराट कोहलीनं 14,000 धावांचा टप्पा सर्वात कमी डावांत पार केला. भारताचा पुढील सामना न्यूझीलंड विरुद्ध 2 मार्च रोजी होणार आहे. हवामान. दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात आज आकाश अंशतः ढगाळ राहील, अन्यत्र हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अंतराळ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचं जगभरात कौतुक होत असल्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून प्रतिपादन. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची दिल्लीत सांगता. अभिजात मराठी भाषेला उचित वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ पॅरिसला रवाना. ज्येष्ठ साहित्यिक अनंत भावे यांचं पुण्यात निधन. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.